नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी सविता बर्वे तुमकां प्रादेशिक खबरो दिता. मुखेल खबरो. गोंयांत राबितो करपी बिहारवासियांनी गोंयची संस्कृताय आपणावची अशें मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी म्हळां. गोंय शिपयार्ड लिमिटेडचे भारतीय नौदळा खातीर निर्मित तवसे ह्या दुसऱ्या झुजा बोटीचे आयज संरक्षण राज्यमंत्री संजय शेठ हांच्या हाजेरेंत नीता शेठ हांच्या हस्तुकीं जलावतरण जालें. पेसो तज्ञा कडल्यान नाकेरी बेतूल हांगा गन पावडर साठोवपाच्या बंकराची आयज तपासणी जाली. गोंयचे मोपा आनी दाबोळी हे दोनूय विमानतळ चालू उरतले आनी देखून दाबोळी विमानतळ बंद जावपाची शक्यताय ना अशें राज्यसभा खासदार सदानंद तानवडे हांणी सांगले. आता पुराय खबरो. गोंयांत राबितो करपी बिहारवासियांनी गोंयची संस्कृताय आपणावची. गोंय शांत एकचारान रावपी राज्य, ताका लागून बिहारी मनशांनी गोंयांत रावतना खंयच्याच गुन्ह्यांनी घुसपचे न्ही अशें मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी म्हळां. बिहार राज्याच्या स्थापना दिसाची कार्यावळ आयज पणजे इन्स्टिट्यूट मेनेंजीस ब्रागांजा सभाघरांत जाली. त्या वेळार मुखेलमंत्री प्रमोद सावंत मुखेल सोयरे म्हूण उलयताले. जे बिहारवासी गोंयांत रावतात तांची गोंय ही कर्मभूमी, तांणी गोंय नितळ आनी पाचवेचार दवरचे अशें मुखेलमंत्र्यांनी म्हळां. ह्या कार्यावळीक केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री संजय शेठ हाजीर आशिल्ले. तांणी आपल्या उलोवपांत गोंयांत राबितो करपी बिहारवासियांक बिहार स्थापना दिसाची परबी दिली. तशेंच बिहारचे नागरीक हे कर्मयोगी आनी बुद्धिजिवी आसतात अशें तांणी म्हळां. बिहार ही भगवान महावीर, अर्थतज्ञ चाणक्य, नालंदा तक्षशिला विद्यापीठ आशिल्ली म्हान बुद्वंतांची भूंय, ताका लागून गोंयांतूय बिहारच्या नागरिका कडल्यान बरें योगदान मेळटलें अशें संजय शेठ हांणी म्हळां. ह्या कार्यावळीक राज्यसभेचे खासदार सदानंद शेठ तानावडे, भाजपा प्रदेशाध्यक्ष दामोदर नायक, बिहार समाजाचे फुडारी प्रवीण चौधरी तशेंच हेर मानेस्त हाजीर आशिल्ले. ह्या वेळार गोंयांत बरी कामगिरी केल्ल्या बिहार नागरिकांचो मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांच्या हस्तुकीं भोवमान केलो. ह्या कार्यावळीक गोंयांत राबितो करपी बिहारवासियांनी व्हडा संख्येन हाजिरी लायिल्ली. भारत पुराय तरेन आत्मनिर्भर जावपा खातीर यशस्वीरित्या मुखार वचत आसा ते पळयशात जाल्यार फुडाराक 50,000 कोटी रुपया आयात करपाची मोख दवरून आसा म्हणपाची म्हायती केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री संजय शेठ हांणी दिल्या. गोंय शिपयार्डान भारतीय नौदळा खातीर बांदिल्ल्या दुसऱ्या झुजा मळावेल्या बोटीच्या उक्तावण सुवाळ्या वेळार ते उलयताले. संरक्षण राज्यमंत्री शेठ हांची घरकान्न नीता शेठ हांच्या हस्तुकीं तवास्य ह्या झुजा बोटीचे आयज जलावतरण जाले. ह्या वेळार उलयतना केंद्रीय मंत्री हांणी म्हळां की प्रधानमंत्री नरेंद्र मोदीन सुरू केल्ल्या आत्मनिर्भर संकल्पनेक पुराय देशभर बरो तेंको मेळटा. गोंय शिपयार्डान फकत 8 महिन्या भितर ही बोट बांदून तयार करतना देशांतल्या उत्पादनांचो वापर करून आत्मनिर्भरतायेचें उदाहरण तयार केलां. गोवा शिपयार्डांत फुडल्या 5 वर्सां भितर 60 नवे प्रकल्प येतले, जातूंत 50% गुंतवणूक ही स्वदेशी आसतली, म्हणजे 7,000 कोटी रुपया देशा भितरच उरतले. आयज सगळे भारतीय एकठांय येवन मुखार वतात ते पळयत जाल्यार भारत फुडाराक जागतीक पांवड्यार तिसरी अर्थीक शक्त म्हूण मुखार येतली, हातूंत मात्तूय दुपाव ना म्हणपाची म्हायती केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री संजय शेठ हांणी दिली. ह्या कार्यावळीक भारतीय नौदलाचे व्हायस ॲडमिरल ST सिन्हा, व्हायस ॲडमिरल राजाराम स्वामीनाथन, गोंय शिपयार्डचे चेअरमन ब्रिजेश कुमार उपाध्याय, खासदार सदानंद शेठ तानावडे, खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडीस, आमदार दाजी साळकार, आमदार संकल्प आमोलकार, नगराध्यक्ष गिरीश बोरकार आनी हेर मानेस्त हाजीर आशिल्ले. नाकेरी बेतूल हांगा गन पावडर साठोवपी बंकरांत स्फोट जाल्ल्या सुवातेर आयज पेट्रोलियम आनी सुरक्षितताय संघटनेच्या म्हळ्यारच पेसो ह्या यंत्रणेच्या तज्ञा कडल्यान तपासणी जाली. ह्या वेळार जिल्हो प्रशासनाचे अधिकारी आनी आपत्कालीन विभागाचे अधिकारी हाजीर आशिल्ले. ह्या तपासणेंत थळावे आमदार एल्टन डिकोस्टा हांणी वांटो घेतिल्लो. हे संबंधीचे तपासणीचो अहवाल अधिकारी बेगीनूच जिल्हो प्रशासनाकडे सादर करतले. हे विशीं दक्षिण गोंय जिल्होधिकारी एग्मा किल्टस हांकां विचारले तेन्ना पुराय प्रकरणाची चौकशी करपा खातीर पेसोचो मुंबय पंगड आयला अशें तांणी सांगले. ह्या पंगडान केल्ल्या चौकशीच्या अहवालाची आमी वाट पळयतात, तो पावतकच फुडलो निर्णय जातलो. पूण सुरक्षेचो उपाय म्हूण वाठारांत संचारबंदी चालू दवरला अशें तांणी सांगले. बेरेस्तारा रातच्या 10:30 वरांचेर ही दुर्घटना जाल्ली. सुमार 14 टन गन पावडर आशिल्ल्या बंकरांत उजो लागलो आनी मोठो स्फोट जालो. ह्या अपघातांत बंकर पुरायपणान नष्ट जाल्ल्यान 6 कोटी रुपयांचे लुकसाण जाले. मात कसलीच मनीसहानी जावंक ना. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागा वरवीं आयकतात.
इलेक्ट्रॉनिक संगीत निर्माते आनी डीजे उपकार करून लक्ष दियात. वेव्ज 2025 चॅलेंजांत वाटेकार जावपा खातीर बेगोबेग तयार जायात. रेझोनेट द ईडीएम चॅलेंज नाव नोंदणी खातीरची मुजत 31 मार्च 2025 मेरेन वाडयल्या. इलेक्ट्रॉनिक संगीता मदल्या तुमच्या प्रतिभेचे संवसारीक पावण्यार प्रदर्शन करून नामना जोडपाची संद वगडावं नाकात. चड माहिती खातीर भेट दियात wavesindia.org.
आता मुखावेल्यो खबरो. घुमचकटर घुम ओसय ओसय वांगडा भारत का बच्चा जय श्रीराम बोलेगा या जयघोषात आयज पणजे शिंगोत्सव समिती वतीन आयोजित पणजेतल्या 37व्या शिगम्याच्या मिरवणुकीची सुरवात झाली. शिगमोत्सव मिरवणुकीचे मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी परंपरागत आनी विधिवत श्रीफळाची पूजा करून उक्तावण केले. ह्या वेळार पर्यटन मंत्री रोहन खंवटे, भाजप प्रदेशाध्यक्ष दामोदर नायक, पणजी महापालिकेचे महापौर रोहित मोन्सेरात तशेंच पणजी शिगमोत्सव समितीचे वांगडी हाजीर आशिल्ले. इतिहासीक पौराणीक सैम सांबाळात असो संदेश दिवपी चित्ररथांनी ह्या मिरवणुकीत वांटो घेतिल्लो. हे शिवाय धोल ताशाचे पथक तशेंच रोमटा मेळांनी बायलांच्या दिंडी गटांनी शिमग्याची मिरवणुकीत रंग भरलो. हे शिवाय छत्रपती शिवाजी महाराज, शिमग्याचो कुळाकार देव, वीरभद्र, हनुमान तशेंच हेर गणबे सर्तीतल्या पात्रांनी लोकांचे लक्ष ओडले. गोंयचे दायज संस्कृताय शिगमोत्सवांतल्यान दिसता. गोंय सरकार ह्या परंपरेक उर्बा दिता. शिगमो पळोवपाक गोंयासयत हेर राज्यांतले लोक लेगीत व्हडा संख्येन हजेरी लायतात. गांवगिऱ्या वाठारा सावन शारांत लेगीत सध्या शिगमोत्सवाचो मूळ पळोवपाक मेळटा अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी म्हणला. आपूण आपल्या पक्षाचें काम करता आनी तें खूब बरे तरेन चलता म्हूण मंत्रीमंडळ फेरबदला विशीं अदमास काडपाक आपूण चड रुची घेना अशें भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नायक हांणी सांगले. आपूण आपल्या पक्षाचें काम करता आनी 2027 वर्साचे वेंचणुकेंत 27 जाग्यांचेर नदर दवरून आसा अशें तांणी सांगले. मजगतीं गोंयचे मोपा आनी दाबोळी हे दोनूय विमानतळ चारू उरतले देखून दाबोळी विमानतळ बंद जावपाची शक्यताय ना अशें राज्यसभा खासदार सदानंद तानावडे हांणी सांगले. पणजेंत पत्रकारां कडेन उलयतना तांणी म्हळां की दाबोळी विमानतळ विस्तारा खातीर केंद्र सरकारान व्हड गुंतवणूक केल्या आनी तो बंद जावचो ना. मुणकार खटल्यांच्या सुनावणे खातीर शेनवारा काम करपी येणावळ खात्यांच्या कर्मचाऱ्यांक सुटयेच्या दिसा काम केल्ल्यान भरपाय सुटी मेळटली. उत्तर गोंय जिल्लोधिकारी कार्यालयान हे संबंधी आदेश जारी केला. शेनवारा दर 2 वरांनी बायोमेट्रीक मशिनांत पंचिंग करून कर्मचाऱ्यांक आपली हाजेरी नोंद करची पडटली. हाचे उपरांत मामलेदारांची परवानगी आनी नेमा प्रमाण कॉम्बॉप मेळटली अशें आदेशांत स्पश्ट केला. जिल्लोधिकारी कार्यालयाच्या पयल्या आदेशांत कॉम्बॉप दिवपाची न्हय संबंधिताचो भाग काडून उडोवपाची शिफारस मानवाधिकार आयोगान केल्ली ते प्रमाण हो भाग वगळळा. पूण कर्मचाऱ्यांक कॉम्बॉप मेळोवपा खातीर कांय अटी पाळच्यो पडटल्यो. शेनवारा कामाक येवपी कर्मचाऱ्यांक दर 2 वरांनी बायोमेट्रीक डिव्हायसाचेर पंचिंग करून आपली हाजेरी नोंद करप गरजेचे आसा. मामलेदार वा संयुक्त मामलेदारांक हाची खात्री करची पडटली. हाचे उपरांतच पात्रताय आनी नेमा प्रमाण कॉम्बॉप दितले अशें आदेशांत म्हणला. मये मतदारसंघातल्या हळदनवाडी मयेंत जिल्हो पंचायत फंडाच्या अंतर्गत श्री रहिराई जात्रेच्या धोंडा व्रता खातीर मंडप उपारपाचो बुनयादी फातर बसयलो. ह्या सुवाळ्याक मुखेल सोयरे म्हूण मये मतदारसंघाचे आमदार श्री प्रेमेंद्र शेट हजर आसले. तांच्या वांगडा मये जिल्हा पंचायत वांगडी शंकर चोडणकार, मये ग्रामपंचायतीचे सरपंच कृष्णा चोडणकार, उपसरपंच वर्षा गडेकार आनी पंच वांगडी तशेंच धोंड हाजीर आशिल्ले. जिल्हा पंचायत फंडाच्या अंतर्गत हो मंडप उभारतले आनी हे वरवीं गोंयची एक फामाद जात्रा आसलेली लयराई जात्रेच्या धोंडांची बरी वेवस्था जातली अशें मत आमदार प्रेमेंद्र शेट हांणी उक्तायले. गोंय तियात्र अकादमी आनी रविंद्र भवन साखळी हांच्या जोड पालवान फाल्यां 23 मार्चाक साखळीच्या रविंद्र भवनांत कोंकणी गितांची कार्यावळ जातली. ही कार्यावळ सांजे 5 वरांचेर रविंद्र भवनाच्या मुखेल सभाघरांत जातली. ह्या सुवाळ्याक गोंय तियात्र अकादमीचे अध्यक्ष एंथोनी बार्बोजा, साखळी रविंद्र भवनाचे उपाध्यक्ष दत्ताराम चिमुलकर आनी हेर मानेस्त हाजीर आशिल्ले आसतले. हे कार्यावळीत नामनेचे गायक कोंकणी गीतां सादर करतले. हे कार्यावळीक संगीत रसिकांनी व्हडा संख्येन हजर रावचे अशें आवाहन आयोजकांनी केलां. आता परतून एक फावट मुखेल खबरो. गोंयांत राबितो करपी बिहारवासियांनी गोंयची संस्कृताय आपणावची अशें मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी म्हळां. गोय शिपयार्ड लिमिटेडचे भारतीय नौदळा खातीर निर्मित तवसीय ह्या दुसऱ्या झुजा बोटीचे आज संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ हांच्या हाजिरेत नीता सेठ हांच्या हस्तुकी जलावतरण झाले. पेसो तज्ञाकडल्यान नाकेरी बेतूल हांगा गन पावडर साठोवपाच्या बंकराची तपासणी झाली. गोयचे मोपा आणि दाबोळी हे दोनूय विमानतळ चालू उरतले आणि देखून दाबोळी विमानतळ बंद जावपाची शक्यताय ना असे राज्यसभा खासदार सदानंद तानवडे हांणी सांगले. इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजीचे मुखावेले प्रादेशिक खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले फाल्यां सकाळी 7:25 मिनटांचेर. नमस्कार.